भाग दोन, भारत मातेच्या कुशीत. अध्याय एक. मी जसा अधिकाधिक आत चालत निघालो तसे अखेर भारतात पाऊल पडले या भावनेने भारावून गेलो होतो. संध्याकाळ होत होती. झाडावरील प्रत्येक पान, आकाशातील प्रत्येक तारा आणि शेतातील प्रत्येक रोपटे यांना मी अंतरातून आलिंगन देत होतो. सर्व काही अतिशय आकर्षक, नवे, त्याचवेळी कमालीचे परिचित वाटत होते. दिवस पूर्ण मावळताच दूर क्षितिजापर्यंत पसरलेल्या हिरव्यागार शेतांवर शांतता पसरली. पक्ष्यांचा किलबिलाट, बेडकांचे आणि रातकिड्यांचे आवाज ऐकू येऊ लागले. मी इथपर्यंतचा हा खडतर प्रवास स्वबळावर करणे कदापि शक्य नव्हते. माझा विश्वास होता की परमेश्वर कृपेनेच मी स्वग्रही परतलो आहे. काही अंतर पायी चालल्यावर मी एक गाडी हात दाखवून थांबविली. चालकाने हसूनच माझे स्वागत केले आणि मला पंजाबातील फिरोजपूर या गावात सोडले. आमच्या गप्पा चांगल्याच रंगल्या. रेल्वे स्थानक आल्यावर त्या चालकाने मला जुन्या दिल्लीपर्यंत जाण्याचे भाडेही दिले. आतापर्यंत मी कधीच रेल्वेने प्रवास केला नव्हता. सदैव हिचहाईक करीत अथवा ट्रकवर बसून, तर कधी गरिबांच्या बसमधून, एकदा उंटांवरून आणि अनेक वेळा खच्चून भरलेल्या बोटीतून प्रवास केला असल्यामुळे आता रेल्वेने प्रवास करण्याची संधी मिळत होती. ती मी कशी काय नाकारू? सुखद प्रवासाची अपेक्षा करीत मी माझ्या नवीन मित्राबरोबर स्थानकावर फिरू लागलो. रेल्वे स्थानकात सर्वत्र फेरीवाले दिसत होते. ते भोजन, अल्पोपहाराचे पदार्थ जसे फळे, बिस्किटे, भेटवस्तू, मासिके, औषधे, चहा आणि कपडे यासारख्या वस्तू विकत होते. मी कधीही न पाहिलेले खाण्याचे पदार्थ माझ्यासमोर हातगाडीवरच तयार केले जात होते. कोणीतरी तापलेल्या तेलात भजी तळत होते, तर दुसऱ्या एका गाडीवर पुऱ्या तळल्या जात होत्या. कढईत टाकताच त्या फुगायच्या. आणखी एका गाडीवर तव्यावर तापविलेल्या वाळूत शेंगदाणे भाजले जात होते. तेलात तळलेले मसाले, डिझेलचा धूर आणि अगरबत्तीचा सुगंध या सर्वांचे मिश्रण वातावरणात दरवळत होते. शेकडो लोक वरच्या पट्टीत मोठमोठ्याने संभाषण करीत पुढच्या गाडीची वाट पाहत होते. अनेक कुटुंबे रुळाशेजारी बसूनच जेवणाचा आनंद घेत होती. हमाल आपल्या डोक्यावर जड ट्रंक घेऊन जाताना दिसत होते. एक लहानसे लाल कापडच ते काय त्यांचे डोके आणि ट्रंकेच्या मध्ये होते. काही भिकारी आपले व्यंग दाखवित भीक मागत होते. काही भिकारी अंध होते तर काही लंगडे. कोणाला हात अथवा पाय नव्हता तर कोणाचे तोंडच भाजलेले होते. आणखी कोणाचे अवयव वेडेवाकडे होते. एक कुष्ठरोगी तर आपले सडणारे बोट लोकांच्या अगदी समोर नेऊन भीक मागत होता. अंगावरील वस्त्रांच्या चिंद्या झालेल्या माता कडेवर मुलांना घेऊन फिरत होत्या. या मुलांच्या डोळ्यातून घाण सतत बाहेर येत होती व त्याभोवती माशा घोंगावत होत्या. हे सर्व दुर्दैवी जीव प्रत्येकाकडे एकामागोमाग एक भीक मागत होते. वर लावलेल्या करण्यातून सतत कर्ण कटू घोषणा ऐकू येत होत्या. पायाखाली सर्वत्र थुंकीचे साम्राज्य होते. एवढा गदारोळ असूनही बरेच लोक जमिनीवर शांतपणे झोपले होते. आमची गाडी येणार आहे अशी घोषणा होताच अचानक सर्व प्रवासी उठून उभे राहिले. शिट्टी झाली. इंजिनामधून काळाकुट्ट धूर आणि वाफ बाहेर काढीत गाडी स्थानकावर येते न येते तोच शेकडो लोक त्या धावत्या गाडीबरोबरच धावू लागले. माझा मित्रसुद्धा जोरात धावत ओरडला, ये माझ्याबरोबर. गाडीचा वेग जरासा मंदावला. सर्वच्या सर्वजण खिडकीतून आत घुसू लागले. माझ्या मित्राने धावता धावता एका खिडकीतून आपली पिशवी आत टाकली आणि सरळ उडी मारली. मीही जमेल तितक्या वेगात धावत होतो. तो गाडीतून ओरडला, मार उडी नाहीतर गाडी सुटेल. धावत्या गाडीच्या खिडकीतून आत उडी मारणे भयंकर धोक्याचे होते, पण सर्वच तसे करीत होते. अखेर काही डबे सोडून दिल्यावर मी सुद्धा उडी मारली. खिडकीच्या एका फळीला पकडले, पण माझी पकड सैल होत गेली. मी खाली बघून किंचाळलोच. त्या रेल्वेची अजस्त्र पोलादी चाके रुळावर गोल गोल फिरत होती. मी कमालीचा भेदरलो. संघर्ष करीत आणि गडबडून गेलेल्या अवस्थेत मी कसेबसे स्वतःला खिडकीतून आत ढकलले आणि त्या चालत्या गाडीत एकदाचा शिरलो. क्षणातच माझ्या मागोमाग त्या खिडकीतून आणखी दोघेजण आत आले. आत आल्यावर मी पाहिले, धावत्या गाडीत सगळ्या बाजूनी लोक खिडकीतून आत येण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहेत. गाडी थांबली तेव्हा प्रत्येक डबा इतका गच्च भरला होता की कोणालाही आत शिरणे अशक्य होते. बसण्याची जागा मिळण्याचा तर प्रश्नच उद्भवत नव्हता. भिंतीवर लिहिले होते की की केवळ 60 प्रवाशांकरिता. मला मोजणे शक्य नसले तरी माझ्याभोवती किमान 200 तरी प्रवासी असावेत. तिकीट कंडक्टरला सर्वांची तिकिटे तपासणे शक्यच नव्हते. माझा मित्र पुढच्या कोणत्या तरी एका डब्यात शिरला होता. मी त्याला पुन्हा कधीच पाहिले नाही. सर्वजण विना तिकीटच प्रवास करीत होते हे मला नंतर समजले. भारतीय रेल्वेच्या तृतीय श्रेणीच्या डब्यातून प्रवासाची हीच पद्धत आहे. प्रवासाची किंमत तर मोजावी लागतच होती, पण ती रुपयात नव्हती. गाडीत लोक धक्काबुक्की करीत असले तरी आश्चर्य म्हणजे सर्वजण शांत वाटले, कारण ही त्यांच्या प्रवासाची रोजचीच पद्धत होती. गाडी हळूहळू वेग पकडू लागली. अजूनही अनेक लोक बाहेरच लोंबकळत होते, मात्र सर्वजण समाधानी होते. मी छताकडे पाहिले तर तिथे मला सामान ठेवण्याकरिता गज लावलेले दिसले, पण सामानाऐवजी इथे चक्क लोकच गचडी करून बसले होते. तेथे मला 3 फुटाची छोटीशी जागा दिसली म्हणून मी देखील वर चढलो. शरीराचे वेटोळे करीत मीही इतरांप्रमाणे कसेबसे स्वतःला सामावून घेतले. सामान ठेवण्याच्या जागेचा आश्रय घेतल्यावर मी खालची प्रचंड गर्दी पाहिली. मला वाटले की मी अगदी ऐषारामात जात आहे. भारतात आल्यामुळे आधीच मी बेहद्द खुश होतो. त्या जुनाट वाफेच्या इंजिनाने वाफ सोडीत आणि शिट्ट्या मारीत संपूर्ण रात्रभर प्रवास केला. झुंजूमुंजूचा अंधुक प्रकाश असतानाच गाडी जुन्या दिल्ली स्थानकात आली. कुठे जायचे हेच समजत नसल्यामुळे उगाचच रेल्वे स्थानकावर मी आपला फिरत होतो. अचानक कोणीतरी मला नावाने हाक मारली. मंक, मंक, तू इथे कसा? मी मागे वळून पाहतो तर स्वित्झर्लंडमध्ये मला भेटलेले ते 2 फ्रेंच तरुण जिनेवा शहरातील सरोवराच्या काठावर बसून आम्ही दी तिबेटन बुक ऑफ डेड या प्राचीन पुस्तकावर चर्चा केली होती. आम्ही पुनर्भेटीचा आनंद आस्वादन केला. त्यांनी मला त्यांच्या राहण्याच्या जागी आंघोळ आणि आराम करण्यासाठी बोलावले. रिक्षात बसून आम्ही तिघेजण न्यू क्राउन हॉटेल या कनिष्ठ श्रेणीच्या हॉटेलसमोर उतरलो. मी आंघोळ केली आणि व्हरांड्यात झोपी गेलो. माझी झोप अचानक मोडली. एक झुपकेदार केसाळ शेपूट माझ्या तोंडाला चिकटले होते. डोळे उघडून पाहतो तर एक करडे माकड माझ्या अगदी जवळ येऊन बसले होते. गुलाबी चेहऱ्यावरील हिरवे भेदक डोळे वटारून ते माझ्याकडे पाहत होते. डोळे पुसत मी वळून मागे पाहिले. स्वप्नातही वाटले नव्हते की एका गजबजलेल्या शहरात रानटी माकडे मुक्तपणे फिरत असतील. आणखी 20-30 माकडे एका छपरावरून दुसऱ्यावर अशी खेळत बहुतेक अन्नाकरिता उड्या मारीत होती. आमच्या खोलीखालची दुकाने नुकतीच उघडत होती. दुकानदार काठी उगारून त्या माकडांना दूर पळवित होते. त्या फ्रेंच युवकांबरोबर मी थोडाच वेळ तिथे राहिलो. ते सर्व नेपाळला निघाले होते. मी त्यांचा निरोप घेतला आणि न्यू क्राउन हॉटेल सोडून पुन्हा रस्त्यावर आलो. आता माझ्यात उत्साहाचे वारे शिरले होते. माझ्या आध्यात्मिक यात्रेत पुढे कोणते साहस येणार आहे याविषयी खूप उत्सुक होतो. मी नुकतेच 20व्या वर्षात पदार्पण केले होते. माझी आवडती भारतमाता माझ्यासमोर उभी होती. हॉटेलामधून बाहेर पडताच मी चांदनी चौकातील गजबजलेल्या बाजारात आलो. रस्त्याकडेला असंख्य दुकाने होती. संगीताचे कर्णे वाजत होते. अगरबत्तीचा सुगंध दरवळत होता. आजूबाजूला माकडे उड्या मारीत होती. चहूबाजूंना भडक साड्या पागोट्यांची सजावट दिसत होती. मुले क्रिकेट खेळत होती. मधूनच गायी शांतपणे वाट काढीत जात होत्या. मध्य आशियाच्या गंभीर आणि भावनाशून्य संस्कृतीचा अनेक महिने अनुभव घेतल्यामुळे मला इथले वातावरण जणू काही उत्सवच वाटला. त्या गर्दीच्या रस्त्यावरून सर्वत्र पाहत सर्व अनुभव अक्षरशः मनामध्ये साठवत मी चाललो होतो. अचानक एक मनुष्य माझ्यासमोर आला. त्याने माझ्यावर प्रश्नांची सरबत्तीच केली. तुझे नाव काय, कोणत्या देशातून आला आहेस, शिक्षण कुठपर्यंत झाले, भारतात कशाकरिता आला आहेस, तुला माझा देश आवडतो का? मी उत्तरे देत होतो. ऐकता ऐकताच तोही माझ्यासोबत चालत राहिला. तुला काहीतरी प्यायला आवडेल का? त्याने विचारले. हो, अवश्य, मी आतुरतेने म्हणालो. तो त्या गजबजलेल्या रस्त्यावरून बाजूला एका रिकाम्या टपरीजवळ मला घेऊन आला. कमरेभोवती केवळ पंचा छाती उघडीच असलेल्या एकाने आम्हाला काय हवे असे विचारले. घरगुती बनावटीच्या सिगारेटचे थोटूक फेकीत त्याने कसला तरी पाला घेतला आणि अगदी हिरवट होईपर्यंत पाट्यावर रगडला. आपल्या पहिल्या बोटाने तो लगदा त्याने लोखंडी भांड्यात घेतला. त्यात पाणी घालून ते भरपूर घुसळले. एका ग्लासमध्ये ओतून त्यावर थोडा मसाला टाकला, चमच्याने घुसळला आणि आमच्या टेबलावर आपटला. मी माझ्या मित्राकडे पाहिले, त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळेच हसू आले. तो म्हणाला, हे पी, हे नैसर्गिक पेय आहे, त्यात मद्य वगैरे काही नाही, अत्यंत पौष्टिक आहे बरं का. संपूर्ण दिवसभर मी काही खाल्ले अथवा प्यायले नसल्यामुळे एका घोटात तो ग्लास रिकामा केला. आणखी हवा का, असे त्याने विचारले. मी कृतज्ञपणे हो म्हटले. मग दुसरा, तिसरा आणि शेवटी चौथाही रिकामा केला. ती कडक तुरट चव कसली आहे याची ओळख काही मला पटली नाही. म्हणून मी विचारले, हे काय होते? आणखीन हसत तो उत्तरला, भांग. माझ्या कानावर अजूनपर्यंत तरी हा शब्द पडला नव्हता. त्याने निरोप घेतला. पुन्हा मी त्या गजबजलेल्या रस्त्यावरून चालू लागलो. माझ्या डोक्यात अचानक उद्रेक झाला. मी नशेत धुंद झालो. चित्र विचित्र रंग, विविध प्रकारचे आवाज आणि असंख्य लोक माझ्या भोवती फेर धरून नाचू लागले. भ्रमिष्टपणाच्या लाटांचे तडाखे मिळत गेल्यामुळे माझे शरीर थरथरू लागले. चालता चालताच मी लोकांना सरळ धडका देऊ लागलो. गांगरून मला वाटले की प्रत्येक जण डोळे वटारून माझ्याकडेच बघत आहे. भांग घेतल्याने नशा चढते हे मला कोण सांगणार. एक साधे पेय समजून मी 4 ग्लास क्षणात रिकामे केले होते. माझी नशा न करण्याची प्रतिज्ञा अनावधानाने मोडल्यामुळे मनातून प्रचंड भीती वाटली. आता या अशा विचित्र अपरिचितावस्थेत मी एकटाच भेलकांडत जात होतो. भीतीदायक गर्दीतून सुटका करून घेण्यासाठी मला रस्त्याच्या एका टोकाला जायचे होते. पण रस्ता संपता संपेना. मी आपला माणसे, गाई, डुकरे आणि रिक्षा या सर्वांना धडका मारीत चाललो होतो. रस्त्याच्या टोकापर्यंत कसा बसा एकदाचा पोहोचलो. नशेने धुंद झालेल्या नजरेने लाल किल्ल्याच्या त्या प्रचंड मोठ्या भिंती पाहत उभा राहिलो. सम्राट शहाजहानचा 17व्या शतकात बांधलेला हा राजमहाल होता. या भिंतीचा महाकाय आकार पाहून मनुष्य खरोखर थक्क होऊन जातो. महालाच्या पटांगणात मोठा जमाव होता. भ्रमिष्ट अवस्थेतच तेथे काय चालले आहे ते पाहायला मी गेलो. पांढरा फेटा घातलेला एक वृद्ध गारुडी खाली बसून पुंगी वाजवित होता. 1.5 फूट लांबीची ती पुंगी वाळलेल्या भोपळ्यापासून बनलेली होती. मनोवेदक सूर वाजवित असताना तो इकडून तिकडे डुलत होता. त्याच्याभोवती 10-12 वेताच्या टोपल्या होत्या. काळा अंगरखा आणि लाल फेटा घातलेल्या त्या धिप्पाड दाढीवाल्या मनुष्याने सर्व टोपल्या उघडल्या. जमाव थक्क होऊन पाहू लागला. प्रत्येकाचा श्वास जोरजोरात होऊ लागला. एकेका टोपलीतून आपले भयंकर फणे काढून नाग उभे राहू लागले. पुंगीच्या तालावर डोलू लागले. त्यांच्या तोंडातून चिरलेल्या जिभा आत बाहेर करू लागल्या. त्या दाढीवाल्या मनुष्याने इतरही टोपल्या उघडल्या. त्यातील विविध प्रकारचे साप दाखवले आणि सरते शेवटी एक 12 फूट लांबीचा 3 इंच रुंदीचा भला मोठा नाग उचलला. जमाव 2 पावले मागे गेला. माझी पापणी लवते न लवते तोच तो माझ्या दिशेने आला आणि नाग माझ्या कमरेभोवती वेटाळू दिला. हळूहळू नागाने कंबर आणि छातीला आपल्या थंड बलवान वेटोळ्याने जखडून माझे हात माझ्याच शरीराभोवती बांधून ठेवले. आता नागाने आपले तोंड माझ्या तोंडापासून केवळ 1 इंच दूर आणले. त्याचा श्वास मला जाणवू लागला. त्यातून दर्पही येऊ लागला. खाचा असलेले त्याचे डोळे माझ्याकडे वटारून पाहू लागले. चिरलेली जीभ आत बाहेर होत होती. तो मला करकचून आवळू लागताच माझी छाती धडधडू लागली. शरीर थरथर कापू लागले. भांगेची नशा अजूनही टिपेला होती. मला कसले कसले भास होऊ लागले. मस्तक गरगरू लागले. प्रचंड भीतीने गाळण उडाली. या दरम्यान बघे मंडळी सुरक्षित अंतर ठेवून माझ्या भोवताली जमली. अचानक एकाने येऊन मला इंग्रजीत विचारले, आपले नाव काय सर? आपण कोणत्या देशातून आलात? आणि या भयंकर नागाच्या विळख्यात कसे काय सापडलात? कृपया मला मदत करा हो, मी कसेबसे शब्द उच्चारले. मी बोलताच नागाने विळखा आणखी घट्ट केला. जणू द्वेषभावनेने त्याने मला सांगितले की फक्त माझ्याकडेच लक्ष दे. तो लाल फेटेवाला दाढीवाला धिप्पाड माणूस माझ्याजवळ आला. डोळे वटारून असे पाहू लागला जणू त्याच्या नजरेचा भाव खुणावत होता की तू भारत देशाचा शत्रू आहेस. मोठमोठ्याने हातवारे करीत तो गरजला, 50 रुपये 50 रुपये. अखेर गर्दीतल्याच एकाने मला इंग्रजीत समजावले, तू 50 रुपये दिलेस तरच तो नाक बाजूला काढेल. कणत कणतच मी म्हटले, पण माझ्याकडे 1 रुपयासुद्धा नाही. यावर तो म्हणाला, मग तुला असेच राहावे लागेल, आणि तो निघून गेला. माझे मन बधीर झाले. भीती आणि अपमानाने मला पूर्णपणे गिळंकृत केले. एका परदेशी मनुष्याला नागाचे वेटोळे पडलेत या विचाराने प्रत्येकजण माझ्याकडेच कुतूहलाने पाहत होता. त्यांना वाटले असावे की मी देखील या खेळाचाच भाग आहे. अत्यंत त्रासदायक असा अर्धा तास गेला. नाग अधूनमधून माझ्यावर दृष्टीरोखी जिबल्या चाटीत होता. हे सर्व होत असताना म्हातारा गारुडी आपल्या पुंगीवर ते मोहक गाणे वाजवित राहिला आणि इतर नाग डोलत राहिले. माझ्या मनात विचारांची वावटळ उठली. हा माझा भारतातील पहिलाच दिवस होता. नागाचे दात पाहून मनात विचार आला, या प्रसंगाला तोंड देण्यासाठीच का मी माझे प्राण धोक्यात घातले? माझ्या आईवडिलांनी जर त्यांच्या मुलाला या स्थितीत पाहिले तर त्यांना काय वाटेल? काहीच उपाय सुचेना. म्हणून मी सरळ डोळे मिटून प्रार्थना करू लागलो, हे परमेश्वरा, तुला माझ्याकडून काही कार्य करून घ्यावयाचे असेल तर मला कृपया सहाय्य कर. ही छोटीशी प्रार्थना म्हणताच मला अल्पशी आंतरिक शांतता लाभली. अखेर गर्दीतून एक मनुष्य पुढे आला. सुरकुत्या असलेल्या त्याच्या हातात एक जपमाळ होती. माझ्यावर दया दाखवीत त्याने त्या नागवाल्याशी घासाघीस करून माझ्या सुटकेकरिता 10 रुपये दिले. नागवाल्याने मंत्रोच्चार करून पुन्हा नागाला आपल्याजवळ बोलावले. मला थोडे हायसे वाटले. नागाचा विळखा सुटता जमावाने जल्लोष केला. दान देणाऱ्याचे धन्यवाद मानून मी धावतच रस्त्यापलीकडे गेलो. तिथे मला काही लोक लाकडी खुर्च्यांवर बसून लाल मिठाईसारखे काहीतरी खाताना दिसले. त्यांनी मला त्यातील काही देऊ केले. भारतीय आचार विचार आणि आहार पद्धतीविषयी विलक्षण कुतूहल असल्यामुळे मी त्यातील एक तुकडा खाल्ला. माझ्या तोंडात आगीचा लोळ उठला. दरदरून घाम फुटला आणि डोळ्यातून पाण्याची धार वाहू लागली. मी ओरडून पाणी मागून घेतले. गटागटा पाणी प्यालो, पण काय, पाण्याचाही तोच परिणाम झाला जो आगीत रॉकेल टाकून होतो. त्याने दाह आणखीनच वाढला. मी लाल मिरची खाल्ली होती. आयुष्यातील माझा हा पहिलाच अनुभव होता. पुन्हा माझ्या भोवती बघे मंडळी जमली. मी नम्रपणे त्या लोकांना धन्यवाद दिले आणि पुढे निघालो. मला ती म्हण आठवली, एकाचे अन्न हे दुसऱ्याचे विष असू शकते. एका ज्वलंत संदेशाच्या रूपात ती म्हण माझ्याकरिता वास्तव ठरत होती. मी जे विविध धर्म आणि पंथांचे निरीक्षण व अध्ययन केले होते त्याची मला आठवण झाली. आतापर्यंत मी ज्यू, ख्रिस्ती, इस्लाम, बुद्धवाद आणि काही भारतीय तत्त्वज्ञान यामध्ये असेच काहीतरी वाचले होते. एक मनुष्य ज्या गोष्टीचा भोग घेतो तेव्हा तो दुसऱ्याकरिता दुःख निर्माण करीत असतो. या जगाचा आपल्याला येणारा अनुभव सापेक्ष असतो अथवा आपल्या वैयक्तिक अनुभवाने रंगलेला असतो. नेमक्या याच प्रकारे परिपूर्ण भगवंत विभिन्न लोकांसमोर विभिन्न प्रकारे प्रकट होत असतात. तोंडाची आग होत असतानाच मनात विचार उमटला. परमेश्वर प्राप्तीचा केवळ एकच मार्ग आहे असा दुराग्रह धरणे हे संकुचित मनाचे द्योतक होय. संध्याकाळ झाली तसा मिरचीचा आणि भांगेचा अंमलही ओसरू लागला. मी पुन्हा चांदणी चौकात तिथल्या गर्दीत उगाचच भटकत राहिलो. मला कोठेच जायचे निश्चित नव्हते. तेवढ्यात समोरच्या गर्दीतून एक मनुष्य हसतच माझ्यासमोर आला. आपल्या देशातील चालीरीती शिकण्याकरिता मी इतक्या दूरवरून आल्याचे समजताच तो थक्क झाला. त्याने मला एका रस्त्यालगतच्या हॉटेलात जेवणाचे आमंत्रण दिले. आमचे टेबल रस्त्यापासून काही इंचांच्या अंतरावर होते. तो आपल्या घरातील चालीरीतींविषयी सांगत असताना एक पांढरी शुभ्र गाय आपल्या वासरासहित समोरून आली. ती गाय आणि त्या वासराचे हावभाव, चालण्याचा ढंग खूपच नाजूक आणि लाघवी होता. त्यांचे पाणीदार मोठाले सुंदर डोळे पाहून मला मनातून भुरळच पडली. आपल्या वासराच्या प्रत्येक हालचालीवर गाय देखरेख करीत होती. वासरू तिचे दूध पिऊ लागताच ती मायेने त्याला चाटू लागली. नंतर खाली बसून तिने वासराला खेळवले. हे सर्व अगदी आमच्या टेबलाजवळ घडत होते. मी आयुष्यात कधीही एका गाईला इतक्या जवळून पाहिले नव्हते. अमेरिकेत हायवेवरून गाडीतून वेगाने जाताना दूर कुठेतरी शेतात ज्या गाई दिसत तेवढेच काय ते त्यांचे दर्शन आम्ही घ्यायचो. मानव समाजातील माता बालकामध्ये असणारे वात्सल्य प्रेमाचे संबंध पशूंमध्ये पाहून मी आश्चर्यचकित झालो. इतक्यात एक वेटर लगबगीने दोन थाळ्या टेबलावर आदळून निघून गेला. मी तर भुकेने अगदी कासावीस झालो होतो, कारण भांग आणि लाल मिरचीशिवाय मी काहीच खाल्ले नव्हते. नागाशी झालेल्या संघर्षामुळे मला कडाडून भूक लागली होती. मी आधाशासारखा खाऊ लागलो. भोजन अर्धे झाल्यावर माझे यजमान म्हणाले, मिस्टर रिचर्ड, मी तुम्हाला जेवणातील पदार्थांची ओळख करून देऊ का? हो हो. एकेका पदार्थाकडे बोट दाखवित तो म्हणाला, हा भात, ही रोटी, ही सब्जी आणि हिला डाळ म्हणतात आणि इथे चटणी आहे. नंतर भातावरील काहीतरी दाखवून तो म्हणाला, आणि हे मटण आहे. त्याच्या शेवटच्या तीन शब्दांनी माझ्या मनात उलथापालथ झाली. मी आधी त्या मांसाच्या तुकड्याकडे आणि नंतर त्या गायीकडे पाहू लागलो. त्याच क्षणी ती गाय पुढे येऊन माझा पाय चाटू लागली. माझे हृदय द्रवले, आक्रोश करू लागले. थोड्याशा मांसाकरिता एखादे सुंदर जीवन का बरे संपुष्टात आणावे? या गाईला आपले वासरू प्रिय आहे आणि वासराला आपली माता. मी अंधपणे या कृतीत का म्हणून सहभागी झालो? जगातील प्रत्येक कत्तलखान्यातील भयानक आरोळ्या आणि किंकाळ्या आपण का ऐकू शकत नाही? का आपण सर्व अंध आणि बहिरे झालो आहोत? अखिल मानव समाज परमेश्वराच्या या लेकरांवर झालेल्या क्रौर्याविषयी इतका का असंवेदनशील आहे? मी खात असलेले मांस जरी गायीचे नसले, तरीसुद्धा आयुष्यात प्रथमच मला माझा आहार आणि यामुळे होणारे पशूंचे हाल यांच्यातील परस्पर संबंधाची जाणीव झाली. अमेरिकेत दररोज घडणारी हजारो पशूंची निर्घृण कत्तल डोळ्यांपुढे येऊन मी हतबद्ध झालो आणि मला रडूच कोसळले. बिचाऱ्या यजमानाला काय होत आहे तेच समजत नव्हते. काहीतरी बिघडले का? तुम्ही एवढे विचलित का? माझ्या तोंडून शब्दच फुटत नव्हता. जेवणाबद्दल धन्यवाद, म्हणत मी उठून उभा राहिलो. खुर्ची मागे ढकलत म्हणालो, क्षमा करा, मला बरं वाटत नाही हो. बाहेर निघताच मी गाईला आणि तिच्या वासराला प्रेमाने थोपटले. गाईनेही माझा हात अलगद चाटत प्रतिसाद दिला. रस्त्यात हजारो लोक होते. अचानक या घाई गर्दीत हर्ष आणि आश्चर्याचा दुहेरी धक्का बसला. रॅम्से आणि जेफ सरळ माझ्यासमोर उभे राहिले. त्यांनी खरं तर मला पाहिलंच नव्हतं. काबूलच्या ताटातुटीनंतर मीही त्यांना पाहिले नव्हते. मंक, तू इथे? जेफ ओरडला. किती बरे वाटले सांगू, तुला भेटत आहे यावर विश्वासच बसत नाही. रॅम्से म्हणाला, मित्रा, आपली ताटातूट झालेल्या दिवसापासून आम्हाला तुझी काळजी लागली होती. हात मिळवीत मिठी मारून आम्ही आमची पुनर्भेट साजरी केली. एका अगदी स्वस्त हॉटेलच्या गच्चीत ते उतरले होते. मीही त्यांच्याबरोबर तिथे गेलो. हिवाळ्यातील चांदण्यांच्या प्रकाशाने उजळून निघालेल्या आकाशाखाली एका खाटेवर मी झोपलो. त्या रात्री माझ्या स्वप्नात ती गाय आणि तिचे वासरू आले. त्यांचे कोमल अश्रूपूर्ण डोळे असहाय्यपणे माझ्या डोळ्यात बघत असताना एका कसायाचे पाते त्यांच्या माना कापू लागले. माझ्या हृदयातून बायबलची आज्ञा स्फुरली, दाऊ शाल नॉट किल. तू कोणाची हत्या करता कामा नयेस. पोटात मळमळू लागल्याने मी त्या दुःस्वप्नातून जागा झालो आणि उलटी बाहेर काढण्यासाठी शौचालयात गेलो. हे शौचालय म्हणजे गच्चीवरील एक लहानसे छिद्र. भोवताली विटांच्या मोडकळीस आलेल्या भिंती आणि वर छपराकरिता ॲल्युमिनियमचा पत्रा होता. तिथे मिट्ट काळोख होता. मैला बाहेर जाण्याची काहीच व्यवस्था नव्हती. भंगी येऊन फावड्याने तेथील विष्टा एका बादलीत भरायचे आणि डोक्यावरून घेऊन जायचे. शौचालय तर पूर्ण भरलेले होते. मूत्रमिश्रित विष्टा जवळजवळ जमिनीपर्यंत वर आली होती. मला उलट्यांवर काहीच नियंत्रण ठेवता येत नव्हते. मी शौचालयात कोंडला गेलो. किडे घोंगावत होते, चावत होते. पायावरून काहीतरी सरपटत गेल्याची जाणीव झाल्याने मला दरदरून घाम फुटला. असह्य मळमळ आणि थंडीने कुडकुडत असतानाच मला त्या निष्पाप भावनेने माझ्याकडे पाहणाऱ्या केवळ दोन गाईच दिसत होत्या. जुन्या दिल्लीच्या त्या गच्चीवरील शौचालयात मी परमेश्वराला आणखी एक वचन दिले, मी पुन्हा कधीच मांसाहार करणार नाही. भारतातील माझा प्रथम दिवस अशा प्रकारे संपला. दुसऱ्या दिवशी सकाळी जेफ आणि रॅमसे मला विनवू लागले, आपली चांगली गट्टी जमली आहे, आपण एकत्र राहू आणि संपूर्ण भारत फिरू. मी म्हणालो, आपण एकत्र बरेच काही अनुभव घेतले आहेत, आपण अगदी सख्ख्या भावासारखे आहोत. तुमच्याकडून मिळालेल्या प्रेमाची आणि मैत्रीची मी कधीच परतफेड करू शकणार नाही, पण मला साधू होऊन हिमालयात फिरायचे आहे. कृपा करून मला आशीर्वाद द्या. जेफ अगदी दयाद्र भावनेने प्रथम म्हणाला, आम्ही जाणले खरे, तू असे काहीतरी करशील, आम्हाला तशीच अपेक्षा होती. त्याने आपला मोठा हात माझ्या लहानशा खांद्यावर ठेवला. तुझा शोध सफल हो, आम्हाला सदैव तुझी आठवण राहील. मी रॅमसेच्या लहान भावाप्रमाणे असल्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर काळजीचे सावट पसरले. त्याचे डोळे लाल झाले. तू तशा प्रकारचे जीवन कसे काय जगू शकशील? पण माझा निर्धार पाहून त्याने बळेच मुखावर हास्य आणले. आपल्या अस्सल ऑस्ट्रेलियन शैलीत म्हटले, प्रवासात मोठी मजा आली मित्रा, चिअर्स. निरोप घेण्यापूर्वी जेफने मला एक छोटीशी चिठ्ठी दिली. त्यात लिहिले होते, आपल्यापैकी प्रत्येक जण आपापल्या वाटेने जात आहे याचे एक प्रकारे दुःख होत आहे. प्रत्येक जण स्वतःच्याच शोधात आहे. मला खात्री आहे तुला उत्तर सापडणारच.